महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात अंबाडवे नावाचे छोटेसे खेडे आहे. या गावाच्या सभोवताली डोंगरांच्या रांगा पसरलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच ते अंबाडवे गाव. या गावाचा जर आपण इतिहास पाहिला तर याच गावचे एक महार वतनदार म्हणजेच मालोजीराव सकपाळ. मालोजीरावांना शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यांनी आपले शिक्षण स्वतंत्र सैनिकी शाळा म्हणजेच नॉर्मल स्कूल यामध्ये पूर्ण केले होते. त्या काळामध्ये अनेक लोकांनी लष्करी पेशा पत्करलेला होता. त्यामध्ये मालोजीराव यांचं कुटुंब प्रामुख्याने होत. त्यामुळे लष्करात असणाऱ्या प्रत्येकाला किंवा तेथील नोकरदाराला किंवा त्यांच्या सोबत राहणाऱ्या नातलगांना शिक्षण घेणे आवश्यक होत. त्यामुळे मालोजीराव शिक्षण घेऊ शकले. शिक्षण घेऊन ते सुसंस्कृत सुशिक्षित व ज्ञानी होऊ शकले. त्यांनी रामानंद पंताची दीक्षा घेतली होती. त्यामुळे त्यांच्या घरातील वातावरण हे नेहमीच शुद्ध, व्यवहारामध्ये आणि विचारामध्ये तसेच आचारामध्ये एक चांगल्या पद्धतीने वर्तणूक अशा पद्धतीने एक महत्त्वाचं स्थान त्यांनी आपल्या गावामध्ये प्राप्त केलं होतं. मालोजीराव लष्करात नोकरीला गेल्यापासून अनेक लढाईच्या धामधुकीमुळे गावाकडे राहण्याचा त्यांचा प्रसंग फारच कमी. म्हणून गावाकडे ते क्वचितच येत असे. लष्कराच्या या पेशामध्ये जरी महारांची नावे देवादेवतांची होती किंवा वीर पुरुषांची होती तरी ती व्यवहारात किंवा कागदपत्री वापरली जात नसे. त्यांच्या नावांचे भ्रष्ट रूप व त्यापुढे नाक हे शब्द वापरले जात असत. मालोजीरावांचे नाव लष्कराच्या व सरकारच्या कागदपत्री मालनाक असे सापडते. त्यांचे आडनाव सरकारी कागदपत्रात लागलेच नव्हते. मालोजीरावांना एक भाऊ देखील होता आणि असं ऐकण्यात येतं की तो संन्यासी बनलेला होता. तसेच त्यांना चार अपत्य झाली. त्या चार अपत्यापैकी जो मोठा मुलगा त्यांचा होता तो संन्यासी बनला होता. त्याचं नाव काही ठिकाणी आनंदराव असं आहे. त्याचा दुसरा मुलगा बळवंत याने देखील लष्करात नोकरी पत्करलेली होती. मीराबाई हे त्यांची सुपुत्री होती परंतु जन्मताच ती पायाने अपंग होती. आणि रामजी यांनी देखील लष्करातच आपला पेशा किंवा आपली नोकरी पत्करलेली होती. हे तिघेही भाऊ हे लष्करात रिक्रूट म्हणून सुरुवातीस काम करत होते परंतु थोरला भाऊ आनंदराव याने मात्र तो पेशा सोडून घरदार सोडून तो मात्र संन्यासी झालेला होता. पण या सर्व भावा बहिणींचा जो संबंध आहे तो फलटणी वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे परस्परांशी फारसा येत नसे. परंतु भाऊ रजेवरती आहे असं कळल्यावरती एकत्र राहून आपले कौटुंबिक जीवन पुणे, ग्वाल्हेर, महू, सातारा किंवा बडोदे येथील लष्करात आनंदात ते लोक घालवत. मालोजीरावांचं जे शिक्षण झालं ते नॉर्मल स्कूलमध्ये झालं. नॉर्मल स्कूलमध्ये हे शिक्षण म्हणजे त्या काळामध्ये जरी अस्पृश्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये होती परंतु लष्करात असणारा प्रत्येक नोकरदार याने शिक्षण घेतलेच पाहिजे अशा पद्धतीचा नियमच त्या काळामध्ये होता. म्हणून अस्पृश्य जरी असले तरी नॉर्मल स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण हे पूर्ण झालं होतं आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शाळा सुरू करण्याच्या अगोदर हे शिक्षण एक अस्पृश्य म्हणून त्यांनी लष्करामध्ये पूर्ण केलं. म्हणून हा जो इतिहास आहे हा इतिहास पाहण्यासारखा आहे, कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे पूर्वज कोण होते याच्याकडे जर आपण दृष्टिक्षेप टाकला तर मालोजीरावांपासून हे कुळ सुरुवात होतं. मुळातच मालोजीराव हे खूप सुसंस्कृत असल्यामुळे, शिक्षणाविषयी त्यांची आवड असल्यामुळे त्यांनी आपला जो मुलगा म्हणजे रामजी यांचं देखील शिक्षण योग्य पद्धतीने या नॉर्मल स्कूलमधून पूर्ण केलं होतं. म्हणून या प्रकारे मालोजीराव एक सुसंस्कृत आणि अभ्यासू वृत्तीचे व्यक्ती होते आणि लष्करी पेशा असल्यामुळे ते देखील या सर्व जीवन ओघात परिवर्तनाच्या या सर्व स्थितीमध्ये रामजी बाबांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करत होते.